परमहंस सद्गुरु स्वामी नाथनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। सुरुवात कलावती आईंच्या गुरुपादुकाष्टकाने होईल। सद्भक्त महेश चांदोरकर ते सादर करणार आहेत।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। दयावंत कृपावंत सद्गुरुराया अनन्य भावे शरणालो मी पाया। भवभ्रमातून काढी त्वयेयादिनाशी नमस्कार करितो तुझा पादुकासी। अनंत पराधिनी सत्य आहे म्हणून तुझा दास होऊ इच्छित आहे। तुझ वीण हे दुःख सांगू कुणासी नमस्कार करितो तुझा पादुकासी। जगत पसारा दिसो सर्व वाव अखंडी तत्व पायी मज देई ठाव। विषापरी विषय वाटो मनासी नमस्कार करितो तुझा पादुकासी। तवाज्ञेसी पाईल जो एक भावे तयासी च तू भेट देसी स्वभावे। म्हणूनी अनन्य शरण आलो मी तुझसी नमस्कार करितो तुझा पादुकासी। किती दिवस गाऊ हे संसार गाणे तुझ वीण कोण हे चुकवील पेणे। नको दूर लोटू चरणी थाराद मजसी नमस्कार करितो तुझा पादुकासी। सुवर्णासी सोडू निकांती न राही सुमनांसी न सोडी सुवास पाही। तैसा निराही न निरंतर तुझा सेवेसी नमस्कार करितो तुझा पादुकासी। कलावंत भगवंत अनंत देवा मन कामना पुरवीदे अखंड तव भक्तिमेवा। कृपा करोनी मज ठेवी स्वदेशी नमस्कार करितो तुझा पादुकासी। नमस्कार करितो तुझा पादुकासी।
अतिशय गोड अशी ही प्रार्थना आपण ऐकली। खरोखरच आत्ताचे हे दिवस मंतरलेले दिवस आहेत। वर्षा ऋतूमध्ये ही धरा नाहून निघत आहे। पर्जन्याची कृपावृष्टी धरती मातेला आनंदाचं देणं बहाल करत आहे आणि आपण सर्व साधक गुरुपौर्णिमेच्या या परमपवित्र दिवसांमध्ये आपल्या सद्गुरूंच्या प्रेमात चिंब भिजत आहोत। स्वामीजींचे पूजन करताना त्यांच्या त्या करुणामयी नेत्रातून पाझरणारे प्रेम दया शांती यांनी आपलं जीवन उजळून निघत आहे। आपण सर्वजण याची देही याची डोळा हे सगळं अनुभवत आहोत हे आपलं परमभाग्यच. आपल्या सर्वांच्याच मनात स्वामीजींच्या अनेक आठवणी दाखवून आल्या आहेत. अशीच बालपणीची एक गमतीशीर आठवण सांगते. मी माझी बहीण व स्वामीजींची नात शनिका आम्हाला गोळ्या आणायच्या होत्या म्हणून स्वामीजींकडूनच एक रुपया घेऊन आम्ही गेलो. पण त्या गोळ्या साध्या नव्हत्या तर सिगरेट सारख्या दिसणाऱ्या होत्या. सिगरेटचे भुरके मारतात ना तशा स्टाईलमध्ये आम्ही तिघी बसलो होतो. तेवढ्यातच स्वामीजी आणि सरलाताई बाहेर जायला म्हणून निघाले असताना त्यांनी आम्हाला बघितलं. आम्ही जरा घाबरलोच पण स्वामीजी आमच्या जवळ आले आणि अतिशय शांतपणे म्हणाले, परत असं कधीही करायचं नाही ना. बस ते ओरडले नाहीत, चिडले नाहीत, बाकी काहीच बोलले नाहीत. पण त्या नजरेत आणि त्या एकाच वाक्यात असणारी जरब, धाक, प्रेम, कळकळ, योग्यायोग्यतेचा विवेक हे सगळं सगळं होतं त्यात. मूर्तिकार हा जसा अतिशय सहजपणे त्याला हवा तसा त्या मातीच्या गोळ्याला आकार देत असतो तसंच एक उत्तम व्यक्ती घडवण्याचं काम स्वामीजी किती लिलया करत होते असं वाटतं. स्वामीजी म्हणजे प्रेमाचं मूर्त स्वरूपच. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक जीवाला त्यांनी आपलं म्हटलं. त्यासाठी त्यांनी कुठलीही अट घातली नाही की कुठलीही परीक्षा बघितली नाही. ती व्यक्ती जशी आहे तशीच्या तशी तिला स्वीकारून ते पुढे घेऊन गेले. प्रकृती ही त्यांच्या आड कधी आलीच नाही. म्हणूनच तर इतक्या भिन्न भिन्न प्रकृतींना बरोबर घेऊन त्यांनी स्वानंदाचं साम्राज्य उभं करून दाखवलं. पण हे काळ्या नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पाख पाखडी तवहे सरे याप्रमाणेच उपर्ण झटकलं की चाललो असं म्हणणारे स्वामीजी 1996 सालच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या सद्गुरूंच्या चरणी लीन झाले. सर्व साधक विश्वावर शोककळा पसरली. सर्वजण कासावीस झाले. अशा या अतिशय नाजूक व तरल प्रसंगी या संपूर्ण साधक विश्वाला स्वामी मकरंदनाथांनी आपल्या मायेच्या पंखाखाली आश्रय दिला. तेच प्रेम, तोच जिव्हाळा, तीच आपुलकी, तीच तळमळ, तीच कळकळ स्वामीजींच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. स्वामीजींचं धीर गंभीर असं व्यक्तिमत्व, त्यांची प्रगल्भ बुद्धिमत्ता, त्यांच्या विचारांची खोली, अवघडातला अवघड विषय सोपा करून सांगण्याची त्यांची हतोटी, आपली साधनं वृद्धिंगत व्हावी म्हणून त्यांची चालणारी धडपड किती वर्णन करणार. शेवटी वाणी पण खुंटते असं संत म्हणतात. तू माऊली हुनी मायाळ, चंद्रा हुनी शीतळ, पाणीया हुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. सद्गुरू हे किती मायाळू कृपाळू असतात याचा मला स्वतःला आलेला अनुभव सांगते. माझी आई गेल्यानंतर 5-6 वर्षांनी मुलांची मुंज होती. अशा आनंदाच्या प्रसंगी आई असायला हवी होती असं वाटून तिच्या आठवणीने मी खूप व्याकुळ झाले. मला रडू आवरतच नव्हतं. तेव्हा स्मिता म्हणाली, तू स्वामीजींशी बोल म्हणजे शांत होशील. तिने स्वामीजींना फोन लावून दिला आणि रडत रडतच स्वामीजींशी बोलू लागले. स्वामीजी, आज आईची खूप आठवण येते. मला रडू आवरतच नाहीये. मी खूप प्रयत्न करते विवेक करण्याचा की सद्गुरू हेच आपली माऊली आहेत, पण ते मला जमत नाहीये. स्वामीजींनी सगळं ऐकून घेतलं आणि मग बोलू लागले. हे बघ, आपल्या जीवनात आपल्या आईचं अनन्य साधारण असं स्थान असतं. ते कोणीही घेऊ शकत नाही. आईचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. तिच्या प्रेमाची सर कशालाही येऊ शकत नाही. अशा वेळेस आपण अजून अजून तिची आठवण काढावी. तिने आपल्यावर केलेले प्रेम, तिने आपली घेतलेली काळजी सर्व सर्व आठवावं आणि आपल्या भावनांना वाट मोकळी करून द्यावी. नाहीतर त्या तशाच दाबल्या जाऊन त्यांचा पुढे त्रास होतो. आणि सद्गुरू माऊली ही सर्वश्रेष्ठ आहेच. ती आपल्याला भवसागरातून तारून नेते. पण आत्ता जरी हा विवेक तुला जमला नाही तरी हळूहळू तो नक्की जमेल. हा ठेवू आता फोन, मी हो म्हणाले. आणि तोपर्यंतच मी पूर्णपणे शांत झालेली होते. पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे, कृपा आधी अवतरे शब्द पाठी. खरोखरच काय जादू होती त्या शब्दांमध्ये. किती प्रचंड ताकद, केवढा विश्वास की क्षणार्धात माझ्या मनातली खळबळ शांत झाली. खरंच आपल्या परमभाग्याने पूर्वजन्मीच्या पुण्याने आपल्याला असे सद्गुरू लाभले आहेत हिजे या स्वानंद सुखाच्या साम्राज्याचे चक्रवर्ती सम्राट आहेत. त्यांनी आपल्यासाठी या आत्मसुखाची अनेक दालनं उघडी करून दिली आहेत. आपल्याला फक्त त्यात अवगाहन करावयाचे आहे. मोठे स्वामीजी आईला म्हणायचे, तुझी काही मजा आहे कारण तुला डबल इंजिन आहे. एक बोट स्वामीजींनी धरले आणि कलावती आईंनी, तसंच आपलंही एक बोट मोठ्या स्वामीजींनी आणि एक बोट मकरंदनाथांनी धरलेलं आहे. अशा आपल्या स्वामीजींच्या अनेक आठवणी सर्वांच्याच मनात रुंगी घालत आहेत. अशाच काही आठवणी घेऊन प्रातिनिधिक स्वरूपात काही साधक आपलं गुरुस्तवन स्वामीजींच्या चरणी अर्पण करणार आहेत. आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात सद्भक्त तांबे काकूंच्या गुरुस्तवनाने करूयात. त्या पोस्टात कामाला होत्या, तिथून त्यांनी स्वेच्छाने वृत्ती घेतली आणि आता त्या गृहिणी आहेत.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुस्तवनाच्या कार्यक्रमाला एकत्र जमलो आहोत. गेली 7-8 वर्षे आपल्या छोट्या मोठ्या केंद्रातून सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या आठवणी सांगितल्या जात आहेत, वाचल्या जात आहेत. त्या श्रवणातून साधकांना सद्गुरूंबद्दल असलेले प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, त्यांना लाभलेला सद्गुरूंचा निकटचा सहवास, त्यामुळे त्यांचे फुलणारे जीवन, त्यांना होणारा आनंद जाणवला. असाच आनंद, प्रेम, जिव्हाळा, भावभावना माझ्याही मनात त्यावेळी माझे सद्गुरु स्वामी मकरंदनाथांबद्दल दाटून यायच्या. आणि आता मला माझ्या अनुग्रहाला 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या प्रगट करण्याची संधी लाभली हे मी माझं भाग्यच समजते. तेव्हा वंदे गुरु नाम चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखाव बोधे जनस्ये जांगलिकाय माने संसार हाला हलमोह शांते, असे म्हणून मी माझे सद्गुरु स्तवन सुरू करते. मी 97 जुलैपासून बोधेकाकूंच्या सांगण्यावरून दासबोध प्रवचन केंद्रात जायला सुरुवात केली. तेव्हा दासबोधावर सद्भक्त पंकजदादा निरूपण करत असत. त्यांच्या बोलण्यातून गुरु महात्म्य उलगडत असे. गुरूंचे शिष्याच्या जीवनातले स्थान काय आणि किती महत्वाचे आहे हेही कळत असे. एकदा त्यांच्याशी बोलताना ते म्हणाले, आपले जरी सद्गुरु असले तरी सद्गुरु तत्व एकच आहे. साधू दिसती वेगळाले तरी स्वरूपी मिळाले, असं एक संतवचनही त्यांनी बोलून दाखवले. जर तुम्हाला आवडत असेल तर येत जा. असंच एकदा केंद्रात उद्या सकाळी 7:30 वाजता स्वामीजी येणार आहेत असं सांगण्यात आले. तेव्हा स्वामीजी म्हणजे कोण काय मला काहीच माहीत नव्हते, पण मी मात्र स्वामीजींना बघण्याच्या उत्सुकतेपोटी थोडी लवकरच केंद्रात गेले. ठरल्याप्रमाणे स्वामीजी आले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही डोळे मिटून ध्यानालाही बसलो. खरंच खूप शांत आणि प्रसन्न वाटलं मला. हे स्वामीजींचं मला घडलेलं पहिलं दर्शन. पुढे अधूनमधून गुरुवारीही मी स्वामीजींच्या घरी जाऊ लागले. तिथलं वातावरण, शांतता, टापटीप, सद्गुरूंच्या तसबिरी, आदत्याने घरात आलेल्या साधकांनी ध्यानाला बसावे अशा जणू भावनेनी, हसतमुख चेहऱ्यांनी, परम पूज्य मधुरातही केलेलं स्वागत, त्यामुळे पुन्हा पुन्हा स्वामीजींच्या घरी जावेसे वाटू लागले. घर म्हणजे जणू मंदिरच भासले, इतके प्रसन्न, शांत आणि पावन वातावरण होते. आता सद्गुरु मुखातून होणाऱ्या श्रवणामुळे देहाची नश्वरता, मानवी जीवनाची इतकी कर्तव्यता कशात आहे, भगवत प्राप्ती हेच ध्येय असणं जरुरीचं आहे, तसेच आपले कर्तव्य कर्म कसे करावे, नित्य साधना, ध्यान, नाम, जप, सद्ग्रंथ वाचन, सद्गुरूंचे मानवी जीवनात असलेले महत्व, सद्गुरूंची साधकाला जीवन घडवण्यासाठी, परिपूर्ण करण्यासाठी कशी नितांत आवश्यकता आहे या सर्व गोष्टी समजत होत्या. आता केंद्र अधिकाधिक जवळचे वाटू लागले आणि त्याचवेळी केंद्राची वास्तू घरापासून दूर गेली, पण तरीही स्वामीजींच्या ओढीमुळे केंद्रात जातच राहिले. स्वामीजींच्या दर्शनाची, निरूपणाची अधिकाधिक ओढ वाटू लागली. नंतर जुलै 2000 पासून मी सकाळी ज्ञानेश्वरी निरूपणाला जायला लागले. प्रथम थोडा वेळ डोळे मिटून मी एकाग्र होण्याचा प्रयत्न करत असे, पण एकाग्र म्हणत तर बाजूलाच मी विदाउट व्हिसा पासपोर्ट पार अमेरिकेच्या पुतण्याच्या घरी डोळे विठ्ठावर पोहोचत असे. विचार फार त्रास देत असत. हे सर्व एकदा मी मनाचा धीर करून भोगाव शिबिराच्या वेळी स्वामीजींना सांगितले. ते मला म्हणाले, विचारांकडे दुर्लक्ष करा म्हणजे आपोआप ते कमी होत जातील. त्या दिवसापासून मी स्वामीजींवर पूर्ण निष्ठा ठेवून ध्यानाला बसू लागले. विचार आले गेले चालूच होतं, पण मन शांत होतं. हाच तो सद्गुरू प्रभाव. आता आता मला स्वामीजींबद्दल अधिक जवळीक वाटू लागले, पण तरीही अजून मी त्यांना अनुग्रहाबाबत विचारले नव्हते. कारण ते सांगतील तशी साधना ध्यान आपल्याला करायला जमेल की नाही ही भीती होती. पण आता रोजच्या श्रवणाने साधना करून घेणारी शक्ती म्हणजे आपले सद्गुरूच असतात हे कळून चुकले. तेव्हा मग अनुग्रहाबाबत विचारणा केली. अखेर 7 जानेवारी 2006 स्वामीजींनी मला अनुग्रहित करून घेतले. तोच माझा आनंदाचा आणि भाग्योदयाचा दिवस. अनुग्रहाच्या वेळी पूर्वसुरींचे महत्व आणि महात्म सांगितले. ध्यानाची बैठक, स्थळ, वेळ, काळ यांचेही महत्व समजवले. आता स्वामीजीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यात आपुलकी, आत्मीयता याची भर पडली. स्वामीजींविषयी अधिक जवळीक वाटू लागली. तो प्रसंग म्हणजे अचानकपणे जोडीदाराचा मला कायमस्वरूपीचा झालेला विरह. ती तारीख 3 जानेवारी 2007 आणि कसे कोणास ठेवू, त्या महाभयंकर दुःखद प्रसंगी मला स्वामीजींना भेटावेसे वाटले. मी 7 जानेवारीला लेकीला घेऊन स्वामीजींकडे गेले. त्या दिवशी माझ्या अनुग्रहाला 1 वर्ष पूर्ण झाले होते. तेच मला या दुःखद प्रसंगातून बाहेर काढू शकतील आणि माझे दुःख हलकं होईल असं मला मनोमन वाटत होत. खरं पाहिलं तर मी स्वामीजींशी कधी फारशी बोललेलीही नव्हती, पण त्या दिवशी स्वामीजींनी माझा हात हातात घेऊन मला धीर दिला. मला म्हणाले, तुम्ही काही कुठला गुन्हा अपराध केला नाही. खरंच तो स्पर्श, तो धीर मला कायमस्वरूपी ठामपणे उभं करू शकेल याची खात्री मला आजही पटते. स्वामी दर्शनाचा अधिक सहवास लाभायचा तो पंढरपूर यात्रेत. नुसता आनंदच आनंद, पार घर दार चिंता विसरून जायची. पंढरपूर यात्रेतील विशेषत्वाने लाभलेला सहवास हे संतांच्या अभंगांचे वाचन, त्यातून होणाऱ्या प्रातिभ दर्शनाचा लाभ. कोणी पुढे वा म्हणणार नाही, कोणी ढकलणार नाही की पोलिसांच्या दंडुक्याला घाबरून पुढे पडत जावं लागणार नाही. खरंच कसे आहे सद्गुरू आपल्या साधकांना सोपा आणि सुलभ मार्ग भगवत दर्शनाचा दाखवतात. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वामीजींनी सुचवलेल्या 5 मध्यवर्ती संकल्पना: साक्षीत्व, शरणागती, अंतर्मुखता, स्मरण आणि प्रेम. या कशा अंगीकारायच्या हे सांगून पटवूनही दिल्या. त्या कायमस्वरूपी अवलंबायच्या आहेत हेही सांगितलं. अगदी लहान मुलांचं बोट धरून आई बाबा अक्षर गिरवून घेतात तद्वत ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात. ही साधना अनुसंगिक साधनेच्या द्वारे करून घेतली. ज्ञानोबा माऊलींनी ओबी स्वरूपात ब्रह्मरथ भरवला तर आमच्या सद्गुरू माऊलींनी प्रात्यक्षिकाच्या द्वारे ध्यान रसात बुडवून ठेवले. खरंच हीच ती सद्गुरूंची महानता. अशा महान सद्गुरूंचे पंढरपूरच्या कार्यक्रमात गुणगौरव करताना माननीय वाना उत्पात म्हणाले, स्वामी मकरंदनाथ म्हणजे शिवाजी आणि त्यांचे साधक गुरु बंधू त्यांचे मावळे. हे वर्णन मनाला पटले आणि भावलेही. याच कार्यक्रमात परमपूज्य मधुरातांचंही मनोगत झाले. त्या म्हणाल्या, स्वामी माधवनाथांची निवड योग्य आहे, त्यात आनंदही आहे, पण आता अधिक जबाबदारीची जाणीव होते आहे. यावरून गुरु पत्नीचाही सद्गुरूंच्या जीवन कार्यात केवढा मोठा वाटा आहे हे प्रकर्षानं जाणवले. असे सर्वांगानी महान असलेले सद्गुरू मात्र आपल्या साधकांच्या बारीक सारीक गुणांचे कौतुक करतात. ते म्हणतात, नियमितपणे एखादा साधक आठवड्यातून एकदा जरी येत असला तरी तो नियमितच आहे असं मी मानतो. केवढा हा कृपारूपणा. आता माझी एक आठवण सांगते. मी एकदा संतांची शिकवण यावरचे लेखन त्यांना दाखवले. ते म्हणाले, वाह फारच छान, असे म्हणून साध्या लेखनात त्यांनी कौतुक केले. म्हणूनच म्हणतात संत प्रेमळ प्रेमळ अंगे मनाने निर्मळ. असे प्रेमळ असणारे संत वेळ प्रसंगी सत्संगात कोणी चाकोरी बाहेर येईल किंवा अवांतर वाचनाच्या आधारे काही प्रश्न विचारले तर हेही सांगायला कमी करत नाही की संतांचेच ग्रंथ वाचावे जेणेकरून मानसिकता द्विधा होत नाही. शास्त्र वचन संत वचन प्रमाण मानावीत. पण या स्पष्ट उक्तीतही प्रेम असते आपुलकी असते आपला साधक योग्य मार्गाने चालत राहावा ही आस्थाही असते. त्यामुळे असे स्वामी आपल्याशी सतत बोलत राहावे असे वाटते. त्यांच्या ग्रंथ वाचनाच्या द्वारे त्यांच्याशी बोलल्याचे समाधान मिळतेच पण प्रत्यक्ष बोलण्याचा आनंद वेगळाच असतो ना. असंच एकदा 30 मे 2013 रोजी 5व्या गुरुवारी 50 वर्षावरील साधकांचे युवा केंद्र होते. तेव्हा स्वामीजी मला म्हणाले काकू यायचं हा मला काय आनंद झाला म्हणून सांगू. मी लगेच म्हटलं इकडे येतो तोपर्यंत युवाच राहणार आहोत आणि केंद्रात गेले. आता केंद्रात येऊनही 17-18 वर्ष झाली त्यामुळे कळत नकळत केंद्र हा जीवनाचा केंद्रबिंदू झाला. स्वामींच्या राहण्यातील साधेपणा बोलण्यातील मोजकेपणा स्वभावातील निस्पृहता निस्पृहतावरून आठवले. जेव्हा गणेशपुरमची ध्यान मंदिराची वास्तू होत होती तेव्हा आर्थिक सहाय्यतेबद्दल स्वामीजींनी निवेदन केले. त्यांनी आवर्जून सांगितले की हे सहाय्य स्वखुशीनी घरातील मंडळींनी एकमेकांच्या संमतीने करायचे आहे 3 हप्त्यात करायचे आहे. आर्थिक सहाय्य करता आले नाही तरी केंद्रात यायचं आहे. हे जितक्या सहजतेने सांगितले तितक्याच सहजतेने आर्थिक पुरेशी व्यवस्था झाल्याचे जाणवल्यावर हेही सांगितले की आता ह्या वास्तू करता केंद्राला आर्थिक मदतीची गरज नाही. मदत करणाऱ्यांचे कौतुकही केले. या सर्व खुल्या व्यवहारामुळे व्यक्तिगत स्वामींबद्दलचा भाव वृद्धिंगत होत गेला. बाह्य जगतापेक्षा हे केंद्र वेगळंच आहे हेही जाणवले आणि संतांची निष्प्रहता म्हणतात तीहीच म्हणजे आपले स्वामीजी हे मनाला भावले. त्यांचा विनम्र भाव तर बघत राहावा. आसनावर बसण्यापूर्वी विठू माऊलीला करत असलेला नमस्कार आसन आपल्या गुरु माऊलीच्या कृपेचा प्रसाद आहे असे मानून आसनस्थ होण्यापूर्वी केलेला नमस्कार आणि आसनावर उठल्यावरही आपल्या मुलायम हस्तस्पर्शाने अगदी आसन मिटमिटके करणे या सर्व गोष्टी मनावर ठसल्या कोरल्या गेल्या. एकदा स्वामीजी म्हणाले सारखं देवाकडे काही मागू नये. तेव्हा मध्येच मी म्हटलं देवा कृपा कर असे म्हणणे हे पण मागणेच आहे का. त्यावर ते म्हणाले कृपा कर म्हणणे यात काहीच गैर नाही. त्यांच्या एवढ्याशा बोलण्यानेही मला समाधान मिळाले. अशा स्वामींची शिकवण मनात रुजवली तर केव्हाच गेली पण तितक्याच प्रकाशाने आचरणातही आणली जाऊ लागली तर खरंच आपलं जीवन सार्थकी लागेल याची खात्री झाली. सद्गुरूंनी केलेल्या तत्वमसी या मूळ बोधापासून आपले जीवन आनंद स्वरूप करण्याकरता आता आपण दृढ श्रद्धा ठेवून शरणागत भावनेने साधना करायची असा पक्का निश्चय केला. तेव्हा आठवले की स्वामीजींनी नवविधा भक्तीच्या पायऱ्या सांगताना आवर्जून सांगितले की दास भक्तीपर्यंतचा प्रवास आपल्या एकट्याचाच असतो पण सच्च भक्तीत भगवंतही तुमच्या बरोबरच पाहिजे. आता साधकांचा भगवंत म्हणजे सद्गुरु. तेव्हा आपली साधना आपले आचरण आपला दृढ विश्वास पक्का असेल तर गुरु कृपा दूर नाही हा मनोमन निश्चय करतच माझी साधकाच्या मार्गावर नेत्याने मार्गक्रमणा चालू आहे. त्यामुळे आपोआपच बऱ्याच अंशी ओठावरच्या हिंदी गीतांची जागा भजनाचा आनंद लुटा सर्व काळ अशा अभंगांनी घेतली आहे. याचा अर्थ हिंदी गीत ओठावर येतच नाही असे नाही तर जितनी चावी भरी रामने उतना चले खिलवना हे गीत गुणगुणताना रामच एकमेव करता आहे हे जाणवते. देहाच्या नश्वरतेची जाणीव पूर्णपणे होते आणि मग मज मनी गुरु राव ध्यानी गुरु राव चिंतनी गुरु राव असे म्हणत जीवनाचे सार्थक करून घ्यावे असा ध्यास लागून राहतो. ही ध्यासाची आस पुरवणारे सद्गुरुच आहेत हे नक्की, त्यांना त्रिवार वंदन। हरिओम तत्सत।
सद्भक्त तांबे काकूंचे हे उत्कट भाव आपल्या सर्वांच्याच हृदयाला स्पर्श करून गेले। त्या म्हणाल्या त्याप्रमाणे स्वामीजींनीच आपल्याला ध्यानातला नामातला आनंद घ्यायला शिकवलं। चंदनासी परिमळ आम्हा काय त्याचे, तुझे नाम गोड किती घेऊ आम्ही वाचे। स्वामीजी जेव्हा नाम सांगतात तेव्हा ते नाम किती सुमधुर आहे याची प्रचिती आपण सर्वांनी घेतली आहे आणि घेतही आहोत। अशा नामाच्या आनंदात त्या स्वानंदात दूध देऊन राहण्याची कला त्यांनी आपल्याला शिकवली, हे अनंत उपकारच आहेत त्यांचे आपल्यावर। यानंतर सद्भक्त रमेश गोखले आपलं गुरुस्तवन सादर करतील। त्यांचा परिचय म्हणजे त्यांचा स्वतःचा छोटासा व्यवसाय आहे, त्यांचं सर्वच कुटुंब केंद्राला वाहिलेलं आहे आणि सर्व प्रकारच्या सेवेत त्यांचा सक्रिय सहभाग असतो।
परमहंस सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः। परमहंस स्वामी मकरंद नाथाय नमः। केंद्रात सद्गुरु स्तवन करायचं म्हटल्यावर सहजच मन भूतकाळात गेले आणि स्वामीजींकडे येण्यापासूनचे सर्व प्रसंग डोळ्यासमोरून तरळून गेले। स्वामीजी गुणांचा सागर होते पण त्यांच्या गुणांचं आकलन करण्याची आणि त्याचं वर्णन करण्याची क्षमता माझ्यात नाही, त्यामुळे ते मला जसे भावले तसे मांडण्याचा प्रयत्न करतो। स्वामीजींकडे येण्यापूर्वीचे माझे जीवन पूर्णपणे नास्तिक असे होते, परंतु वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर आपण गुरुचरित्र वाचावे असे मला वाटले आणि मी ते वाचू लागलो, परंतु मुद्दामून कुणा गुरूंकडे जावे असे वाटत नव्हते आणि अशा बुवांबद्दलचे माझे मत अनुभव फारसे चांगले नव्हते, पण आपल्याला कोणीतरी सद्गुरू भेटतील अशा श्रद्धेने मी ते वाचत होतो। अशातच फिरतीनिमित्त मी कोल्हापूरला गेलो असताना माझी भेट सद्गुरुभक्त अनिरुद्धशी झाली। मी गुरुचरित्र वाचतोय पाहून त्याने मला स्वामी माधवनाथांविषयी सांगितलं। सद्भक्त अनिरुद्ध म्हणतो तर जाऊन बघू असा विचार करून मी सत्यसाई निलयमधील दासबाबाच्या प्रवचनाला आलो आणि त्यांच्या दर्शनाने भारावून गेलो। इतकं पवित्र आणि शुद्ध व्यक्तिमत्व मी प्रथमच पाहत होतो। सुरुवातीच्या काळात मी नुसता प्रवचनाला येत होतो, एका अनामिक ओढीने। स्वामीजी काय सांगतात ते तेवढं कळतही नव्हतं, ते आपल्याला सद्गुरु स्वामी आहेत असा भावही नव्हता, परंतु त्यांच्या व्यक्तिमत्वाची बोलण्याची मोहिनी माझ्यावर पडली। मला त्यांच्या जवळून सहवास मिळाला नाही किंवा ते मला ओळखतही नव्हते, परंतु त्यांच्या वाणीत जबरदस्त अशी ताकद होती। केवळ ते सांगतात ते आपण ऐकले पाहिजे असे वाटत असे। त्यांनी सांगितलेल्या गोष्टींची मी कधी चिकित्सा केली नाही किंवा त्याबद्दल माझ्या मनात कधीही शंका निर्माण झाली नाही। त्यांचं व्यक्तिमत्व अत्यंत पारदर्शी असं होतं, त्यांच्या ठिकाणी कोणत्याही गूढ गोष्टींना खारा नव्हता किंवा प्रवचनातून त्यांनी कधीही श्रोत्यांमध्ये भंगळ आशा निर्माण केल्या नाहीत। परमार्थ प्रपंचाची डागजुगी करण्यासाठी नाही असं ते निक्षून सांगत असत। त्यांच्या प्रवचनातून माझ्यावर नकळत संस्कार घडत गेले आणि माझ्या स्वभावातील नकारात्मकता हळूहळू कमी होत गेली। परमार्थ म्हणजे नुसती ध्यानधारणा नाही तर त्याबरोबर आपले आचरणही सुधारले पाहिजे असे ते सांगत असत। आपला आहार, आपले वर्तन, बोलणं याबद्दलही ते मार्गदर्शन करीत असत। आपलं कुटुंबातील वर्तन, पालक म्हणून वर्तन, अशा अनेक गोष्टींबद्दल ते मार्गदर्शन करीत असत। त्याचा मला माझ्या आयुष्यात खूपच फायदा झाला। त्यांचं प्रवचन म्हणजे एखाद्या वेगाने धोक कोसळणारा धबधब्याप्रमाणे असे। स्वामीजींच्या सांगण्यातून एक गोष्ट जाणवत असे की ते मी हे सांगतो असं कधीही म्हणत नसत, तर ज्ञानोबांनी समर्थांनी सांगितलेला परमार्थ मी सांगतो आणि तो करण्यातच तुमचं हित आहे असं ते सांगत असत। त्यांच्या प्रवचनातून, सहज बोलण्यातून आपल्या मनातील बऱ्याच शंकांचं निरसन होत असे। का फेडीत ताप ताप, पोखीत तिरींचे पादप, समुद्रा गाय आप गंगेचे जैसे, का जगाचे अंग फेडीत श्रेयेची राऊळे उघडीत, निघे जैसा भासवतो प्रदक्षिणे। या ओळ्या वाचल्यानंतर स्वामीजींचं जीवनच पुढे उभं राहतं. स्वामीजींनी हजारो साधकांचं जीवन पालटून टाकलं. स्वामीजींकडे आल्यावर आणि स्वामीजींचं ऐकल्यावर दुसरं कोणाचं ऐकावं असं कधी वाटलं नाही. जीवनातल्या अनेक बऱ्या वाईट प्रसंगात स्वामीजी आपल्या पाठीशी आहेत हा विश्वास त्या प्रसंगांना तोंड द्यायचं सामर्थ्य देतो. स्वामीजींकडे बऱ्याचदा न विचारता मनातल्या शंकांचं निरसन होत असे. माझे काका श्रीधर स्वामींचे शिष्य असलेल्या एका व्यक्तीला गुरु मानित असत. भगव्या कपड्यातील ती व्यक्ती सतत सिगारेट ओढत असे. त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याविषयी शंका होती. परंतु ही शंका स्वामींना विचारण्याचे धाडस माझ्यात नव्हते. एकदा केंद्रामध्ये स्वामींनी एका साधकाकडे श्रीधर स्वामींनी सदर व्यक्तीला लिहिलेले कडक भाषेतील शब्द पत्र वाचून घेतले. त्यामुळे सहजच माझ्या मनातील शंका दूर झाली. सुरुवातीच्या काळात केंद्रात येण्यामध्ये माझी निमत्ता नव्हती. परंतु सद्भक्त विलासांमुळे मला सेवेची संधी मिळाली आणि मी नियमितपणे केंद्रात यायला लागलो. स्वामींच्या सांगण्याप्रमाणे मी कधीही घरात कोणालाही केंद्रात यायचा आग्रह केला नाही. त्यामुळे साहजिकच संघर्षाचे प्रसंग खूपच कमी आले. स्वामींनी देह ठेवल्यानंतर पूजनीय मकरंदनाथांच्या ठिकाणी भाव निर्माण होण्यास फार प्रयत्न करावे लागले नाहीत. स्वामींनी यांना उत्तराधिकारी म्हणून नेमले आहे हे आधीपासून माहीत होते आणि त्यांच्याशी जसजसा परिचय होत गेला तसतसा हा भाव दृढ होत गेला. स्वामीजी म्हणत असत की तुम्ही काय आहेत का आहात हे आत्ता तुम्हाला कळणार नाही. खरोखरच स्वामी मकरंदनाथांच्या सहवासात आल्यावर स्वामीजी काय सांगत होते ते थोडंफार कळायला लागलं. स्वामी माधवनाथांनी देह चंदनासारखा जिवाला हे आपण नेहमी ऐकतो परंतु ते मी जवळून पाहू शकलो नाही. परंतु स्वामी मकरंदनाथ त्याच प्रकारे देह जिजवित आहेत हे आपण पाहतो आहोत. त्यातून त्यांना काय मिळवायचं आहे तर हजारो साधकांना साधनेची प्रेरणा द्यायची आहे. त्यांच्या जीवनात बदल घडवून स्वामींना अभिप्रेत असलेला परमार्थ समाजात रुजवायचा आहे. संत आपल्या कृतीतून साधकांना शिकवत असत. एकदा सकाळच्या ध्यानानंतर स्वामीजी पूजनीय माधवनाथांच्या मूर्तीसमोर थबकले आणि म्हणाले, स्वामींच्या डोक्यावर असं फूल योग्य वाटत नाही. एखादी व्यक्ती दिवसभर असं फूल डोक्यावर घेऊन बसू शकत नाही. फूल पायावर वाहण्यास योग्य. यावरून मला असं लक्षात आलं की स्वामीजींचं अस्तित्व या ठिकाणी आहे हा त्यांचा भाव किती पक्का आहे. आपणही बऱ्याचदा म्हणतो की ते आहेत पण आपला भाव कसा पक्का नसतो. कुठेतरी आतमध्ये ही निर्जीव मूर्ती आहे असे वाटत असते. स्वामीजींचं केंद्रातल्या प्रत्येक कुटुंबाशी वैयक्तिक असं नातं प्रस्थापित झालेलं आहे. केंद्रातल्या तरुण मुलांना तर ते स्वतःच्या मुलांप्रमाणेच वागवतात. एकदा स्वामीजी मला म्हणाले की अवधूत हा माझ्या मुलांसारखाच आहे. त्यांनी असं म्हणणं हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि मी ते विसरूनही गेलो होतो. परंतु त्यांचं म्हणणं किती मनापासून होतं याचं प्रत्युत्तर मला अवधूतच्या लग्नाच्या वेळी आलं. अवधूतला लग्नाच्या आधी कावेरीचं निदान झालं. हे स्वामींना कळल्यावर त्यांना खूप काळजी वाटत होती. अवधूतची विश्रांती घरी नीट होणार नाही म्हणून त्यांनी त्याला 2 दिवस विश्रांतीसाठी आपल्या घरी ठेवून घेतलं. व्यवहारातील गोष्टींबाबत सारासार विचार करून मग निर्णय घ्यावा असं स्वामींचं सांगणं आहे. याचं प्रत्यंतर मला अवधूतच्या लग्नाच्या बाबतीतच आलं. स्वामींनी अवधूतसाठी एक स्थळ सुचवलं होतं. स्थळ सुचून ते म्हणाले, स्वामी सांगतात म्हणून आपण ही गोष्ट करायची नाही. सर्व गोष्टींचा नीट विचार करून मुलांची पसंती आणि आपल्या सर्वांचा विचार घेऊन काय ते करावे. स्वामी माधवनाथ प्रपंचातील गोष्टी संतांना विचारू नये असं सांगत असत. स्वामी मकरंदनाथांचं सांगणं मी कसंच असे आहे. असं असूनही केवळ नाईलाज म्हणून आणि आपल्याला योग्य असा सल्ला मिळेल म्हणून मी माझ्या व्यवसायासंबंधी स्वामीजींना विचारण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी मला त्यांचा साधेपणा सरळपणा आणि प्रांजळपणा भावून गेला. स्वामींनी माझे बोलणे शांतपणे ऐकून घेतले. मला काही गोष्टी सांगितल्या आणि म्हणाले, माझ्या विषयात तुला मिलिंदादा जास्त योग्य प्रकारे सांगू शकतील. माझ्या भाग्याने मला स्वामींना पाहता आलं. स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथांनी शुद्ध परमार्थी करणारी शेकडो कुटुंब निर्माण केली. सुशिक्षित समाजामधील परमार्थाच्या कल्पना स्वामींनी बदलल्या. स्वामींच्या सत्संगातून आपल्या परमार्थविषयी कल्पना स्पष्ट व्हायला मदत होते. स्वामी दिवसातला जास्तीत जास्त वेळ साधकांसाठी उपलब्ध असतात. यामध्ये त्यांच्या कुटुंबियांचा त्यागही खूप मोठा आहे, कारण आपण त्यांच्या वेळेवर अतिक्रमण करत असतो. पूजनी मधुराताई हे तर 21व्या शतकातील आश्चर्यच म्हणायला हवं, कारण पतीच्या कार्यासाठी आपलं जीवन त्यागभर रुकून देतणं हे खूपच दुर्मिळ असं उदाहरण आहे. आज स्वामी मकरंदनाथांच्या ठिकाणी हजारो कुटुंबांना आधार मिळत आहे. आज असं निश्चित लक्षात येतं की प्रत्येक कठीण प्रसंगात स्वामी आपल्या पाठीशी आहेत हा विश्वास त्या प्रसंगाला तोंड द्यायचं सामर्थ्य देतो. म्हणजे स्वामीजींची कृपाच त्या प्रसंगातून आपल्याला बाहेर काढत असते. सुरुवातीला येथील कार्यामागे काय विचार आहे हे नीट माहीत नव्हतं, परंतु स्वामी मकरनाथांच्या सान्निध्यात आल्यावर इथे चालणाऱ्या कार्यामागे किती सखोल विचार आहे, तत्वज्ञान आहे याची जाणीव झाली. स्वामी मकरनाथांच्या कल्पक नेतृत्वाखाली हे कार्य दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. स्वामींची कार्यनिष्ठा गुरुनिष्ठा स्वतः आभारी असूनही केवळ साधकांसाठी केंद्रात उपस्थित राहणं यातून अनेक साधकांना साधनेची प्रेरणा मिळत आहे. अनेक जणांच्या जीवनात पालट घडत आहे. अनेक कुटुंबांचा आधार स्वामीजी बनून राहिले आहेत. आपल्या तुटपुंज्या साधनेच्या जोरावर स्वामीजींकडे आत्मदर्शन मागणं धाडसाचं ठरेल, परंतु त्यांना अपेक्षित असं आचरण साधना माझ्या हातून घडो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. हरिवंत.
अत्यंत नेमक्या शब्दात सद्भक्त रमेश दादांनी आपले भाव स्वामीजींच्या चरणी अर्पण केले. त्यांच्या या आठवणी ऐकताना मलाही एक प्रसंग आठवला. माझ्या मुलीचं स्विमिंगमध्ये स्टेट लेवलला सिलेक्शन झालं होतं. तर कॉम्पिटिशन साताऱ्याला होतं. ते सांगण्यासाठी आम्ही दोघी गुरुवारच्या सत्संगानंतर नमस्काराच्या रांगेत उभे होतो. नमस्कार करताना तिने स्वामीजींना सर्टिफिकेट दाखवलं व सगळं सांगितलं. स्वामीजींनी सगळं ऐकून घेतलं आणि मला म्हणाले की तिला एकटीला पाठवायचं नाही, आपली मुलगी आहे, तिच्याबरोबर तू जाणार आहेस ना. मी हो म्हणाले. त्यांच्या त्या विचारण्यात इतकी विलक्षण आत्मीयता प्रेम काळजी होती तेव्हा असं जाणवलं की खरंच त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाकडे छोट्यातल्या छोट्या जीवाकडे त्यांचं किती लक्ष असतं आणि त्या प्रत्येक जीवाची ते किती काळजी घेत असतात असं वाटतं. यानंतर एक आपण अभंग ऐकूयात. कालच आषाढी एकादशी झाली. सर्व वारकरी त्या पंढरीनाथांच्या दर्शनाने तृप्त झाले अशा त्या सावळ्या परब्रह्माचं वर्णन करणारा अभंग सद्भक्त सौ मेधाताई गंभे सादर करणार आहेत.
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन आणिक दर्शन, विठोबाचे पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, हे चिघडो मज जन्मो जन्मांतरी, हे चिघडो मज जन्मो जन्मांतरी, मागणे श्री हरी मागणे श्री हरी, नाही दुजे पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास चंद्र भागे स्नान मुखी नाम सदा संतांचे दर्शन संतांचे दर्शन मुखी नाम सदा संतांचे दर्शन संतांचे दर्शन जनी जनार्दन जनी जनार्दन ऐसा भाव ऐसा भाव पंढरीचा वास चंद्रभागे स्नान पंढरीचा वास चंद्रभागे स्नान नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी कीर्तन गजरी कीर्तन गजरी सप्रेमाचे पंढरीचा वास चंद्रभागे स्नान पंढरीचा वास चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान
अतिशय गोड अशा या अभंगानंतर गुरुस्तवनाच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलो आहोत. सद्भक्त अशोक राजाज्ञ काका आता आपलं गुरुस्तवन सादर करतील. ते व्यवसायाने इंजिनियर आहेत. आपल्या केंद्रात येणाऱ्या सुचित्राताई आणि वंदनाताईचे ते वडील.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. साक्षात परब्रह्मरूपी अशा आपल्या सद्गुरूंचं स्तवन करायचं आहे अशी सूचना मला मंडळाकडून सुमारे 6-7 महिन्यापूर्वी मिळाली. तेव्हापासून गेल्या 20-22 वर्षातील घटना, केंद्रात आल्यापासून माझ्यात होत गेलेले बदल आणि मुख्य म्हणजे या काळात मिळालेला निखळ आनंद व समाधान या सर्वांची माझ्या मनात बऱ्याच वेळा उजळणी झाली. मोठे स्वामी व स्वामी मकरंदनाथ यांच्या माझ्यापाशी ज्या थोड्याफार आठवणी आहेत त्याचा पुनप्रत्यय घेण्याचा आनंद या स्तवनाच्या निमित्ताने मी घेत आहे. स्वामी माधवनाथांचं प्रथम दर्शन सुमारे 23 वर्षापूर्वी झालं. ही भेट होण्यापूर्वी सद्गुरु परमार्थ साधना इत्यादी शब्द मी फक्त कधीतरी वाचनात आले असतील तेवढेच, पण हे सर्व प्रत्यक्ष आपल्या जीवनात येईल एवढंच नव्हे तर आपल्याला पूर्णतः व्यापून टाकतील असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. परंतु स्वामीजींचं दर्शन झालं आणि मी पूर्णपणे बदलून गेलो हे मात्र खरं. 8 ऑक्टोबर 1995 रोजी परमपूज्य स्वामी माधवनाथांनी माझी पत्नी वसुधा आणि मी आम्हा दोघांवर कृपा करून आम्हाला अनुग्रहित केलं. अनुग्रहाचा प्रसंग इतक्या वर्षांनंतरही स्पष्ट आठवतो आहे. आम्हा देवगिरी यांची 5 साधक अनुग्रहासाठी आले होते. ध्यानाची प्रक्रिया समजावून देऊन स्वामींनी आम्हाला ध्यानाला बसायला सांगितलं. आम्ही दोघे स्वामींच्या अगदी निकट चरणाजवळच बसलो होतो. काही वेळाने मला जाणवलं की स्वामीजी माझं मस्तक घट्ट पकडून हलवीत आहेत आणि म्हणत आहेत, आता उठायचं नाही का? शेवटी सर्वांना उद्देशून स्वामी म्हणाले, यापुढे रोज नियमित ध्यानाला बसत चला बरं. नोकरीमुळे मला केंद्रात नियमित येणं जमत नसे. दर गुरुवारी सकाळी 8:45 ते 9:15 स्वामीजी साधकांना भेटत असत. त्यांचं दर्शन घेण्यासाठी व 2 शब्द कानावर पडावेत यासाठी गुरुवारचा सत्संग साधण्याचा मी खूप प्रयत्न करीत असे. स्वामीजींचं निरीक्षण अत्यंत सूक्ष्म असे आणि स्मरणशक्तीही खूप तीव्र होती. माझ्या मनात नेहमी विचार येत असे की स्वामीजींना इतके साधक भेटत असतात, वर्षानुवर्ष भेटत असतात, या सर्व व्यापात स्वामी आपल्याला ओळखत तरी असतील की नाही. एका सत्संगातील वेळी मी त्यांना नमस्कार करीत होतो. कोणी एक साधक म्हणाले, स्वामीजी हे सुचित्राचे वडील. स्वामीजी पटकन म्हणाले, मला माहित आहे, त्यांचा सर्व परिवार, दोन्ही मुली आणि जावई सुद्धा केंद्रात येत असतात. साधकांचा साधनेविषयी उत्साह आणि तळमळ वाढावी आणि टिकून राहावी असं त्यांना फार वाटत असे. आपल्या बोलण्यातून ते असंच साधकांना प्रोत्साहित करत असत. मला नेहमी वाटत असे की आपण केंद्रात यायला सुरुवात बऱ्याच उशिरा उतारवयात केली आहे. आपल्याला साधनेसाठी फार कमी काळ उपलब्ध आहे अशी खंत मला वाटत राही. एकदा गुरुवारच्या सत्संगात गेलो होतो. नमस्कार करतेवेळी स्वामीजींनी माझ्याकडे न्याहाळून पाहिलं आणि मला विचारलं, वय किती? मी म्हणालो, 55. स्वामीजींनी पुन्हा एक वार मला न्याहाळलं आणि मग अत्यंत आश्वासक स्वरात म्हणाले, अजून 15 तरी साधना सहज करू शकशील. गुरुवारच्या सत्संगात स्वामीजींचं विनोद चालू असे, हलके फुलके. एकदा बोलता बोलता मध्येच म्हणाले, अरे आज प्रभूपट दिसत नाहीत. प्रभू पुढे आले. स्वामीजींनी सर्वांकडे एक नजर फिरवली आणि मिश्किलपणा म्हणाले, बघा किती सुंदर नाव आहे, नाहीतर आमचं नाव म्हटलं. स्वामीजींशी झालेली पहिली भेट अजूनही स्मरणात आहे. या भेटीमुळेच माझ्या आयुष्याला कलात्मी मिळाली आणि मी या शुद्ध परमार्थाच्या मार्गावर आलो. त्यावेळी आम्ही नागपुरात राहत होतो. आमच्या शेजारच्या सोसायटीत सौ सुमतीताई संत राहतात आणि त्या ज्ञानेश्वरीवर प्रवचन करतात ही माहिती समजली आणि सौ वसुधा त्यांच्या प्रवचनाला नेहमीच जाऊ लागले. प्रवचनामध्ये सुमतीताई आपले सद्गुरु स्वामी माधवनाथ यांचा वरचेवर उल्लेख करीत असत. 1993 जानेवारीमध्ये मला कामानिमित्त पुण्याला जायचं होतं. घरून मला निक्षून सांगण्यात आलं की स्वामी माधवनाथांचं दर्शन अवश्य घेऊन या. बुधवारी दुपारपर्यंत माझं काम आटोपलं आणि सायंकाळी माया अपार्टमेंटला फोन केला. त्यावेळी झालेला संवाद आजही आठवतो आहे. मी विचारलं, माया अपार्टमेंट का? उत्तर आलं, होय. मी माझं नाव सांगितलं आणि म्हणालो, नागपूरहून आलो आहे, आज स्वामीजींचं दर्शन होऊ शकेल का? पुन्हा उत्तर आलं, स्वामी गुरुवारी सकाळी साधकांना भेटतात. उद्या गुरुवार आहे, तुम्ही उद्या इथे आहात ना? मी म्हणालो, आहे, मी उद्या येईन. आणि पुढे विचारलं, आपण कोण? उत्तर आलं, मी माधवनाथ. मी फार ओशाळून गेलो. दुसऱ्या दिवशी दिग्दीतच माझ्या अपार्टमेंटला गेलो. स्वामींनी आपुलकीने चौकशी केली. मी नमस्कार केला. स्वामींनी प्रेमाने जवळ घेतलं आणि म्हणाले, मत याल तेव्हा येत चला. एवढा छोटा प्रसंग, पण तेव्हापासून मी स्वामींचा झालो. इतकं प्रसन्न, प्रेमळ आणि आश्वासक व्यक्तिमत्व मी प्रथमच पाहिलं होतं. या एका भेटीनंच माझ्या पुढच्या आयुष्याची दिशा ठरून गेली. योगायोग म्हणा किंवा खरं तर स्वामीजींची कृपाच म्हणा, वर्षभरातच मी नोकरी बदलली आणि जून 94 पासून पुण्यात आलो. तेव्हापासून केंद्रात यायला सुरुवात केली आणि मग येतच राहिलो. कामानिमित्त मला लातूरला राहावं लागे. त्यातून मी 10-15 दिवसातून एकदा तरी पुण्याला येऊन स्वामीजींचे दर्शन घेऊन जात असे. 1996 मध्ये गुरुपूजनेला सुरुवात झाली. मी सेवातीलाच पूजन करून लातूरला परत गेलो आणि अचानक गुरुपौर्णिमेच्या रात्री फोन आला की स्वामीजींनी देहत्याग केला. एकदम धक्काच बसला. दुसऱ्या दिवशी पुण्याला येणं मला शक्य झालं नाही आणि मला स्वामीजींचं अंत्यदर्शनही घेता आलं नाही. याची बोचणी माझ्या मनाला आज सुद्धा सलत असते. स्वामी माधवनाथांनी देह ठेवला, परंतु त्याचवेळी साधक वर्गाला स्वामी मकरंदनाथांच्या हातात सोपवून दिलं. स्वामी मकरंदनाथांनीही साधकांची काळजी तितक्याच समर्थपणे आणि प्रेमाने वाहायला सुरुवात केली. December 1999 कोथरूड येथे स्वयं ध्यान साधना मेळावा झाला. कार्यक्रम संपल्यावर स्ववासुदानं स्वामी मकरंदनाथांना सांगितलं की प्रसाद फेब्रुवारीमध्ये अमेरिकेला प्रथमच नोकरीसाठी जात आहे, तर त्यापूर्वी तुम्ही घरी येऊन जाल का? त्यावेळी स्वामींनी निश्चित काही सांगितलं नाही. आणि अचानक 26 जानेवारीला अध्यात्म मंगलधाममधून स्वामीजी आणि सौ मधुरता यांच्या घरी आले. एवढ्या व्यस्त कार्यक्रमातून लक्षात ठेवून त्यांनी आमच्यासाठी वेळ काढला, आम्हाला अतिशयच आनंद झाला. 2005 मध्ये गुरुपूजनाला गेलो होतो. का कोण ठाऊक मी अतिशय अस्वस्थ होतो, कारण मी समजत नव्हतं. स्वामीजींच्या हाती श्रीफळ वगैरे देऊन पायावर मस्तक ठेवलं आणि माझा बांध फुटला. स्वतःवरचा ताबा सुटला आणि अश्रुधारा थांबेना. स्वामीजींचा हात मायेनं पाठीवरून फिरत होता. काही वेळानं स्वतःला सावरलं आणि मान वर केले. स्वामीजी अत्यंत प्रेमानुगरीनं माझ्याकडे पाहत होते. याआधी इतकी प्रेमानुगर फक्त मोठ्या स्वामींचीच पाहिली होती. एकदा बुधवार सकाळच्या केंद्रात मी स्वामीजींना म्हणालो, मोठे स्वामी म्हणाले होते की 15 वर्ष साधना करू शकशील, 15 वर्ष होऊन गेली. स्वामीजी थोडेसे हसले आणि म्हणाले, तसं ते सर्वांनाच सांगत असत, आता मी सांगतो, अजून 10 वर्ष तरी तुमच्या हातून साधना होईल. थोडे थांबून पुढे म्हणाले, तरुण मुलं केंद्रात येतात, साधना करतात, याचा केंद्रात वरचेवर कौतुकाने उल्लेख होतो. पण कित्येक वेळा तुमच्यासारख्या ज्यांनी उतारवयात केंद्रात यायला सुरुवात केली आणि पुढे सातत्याने श्रवण आणि साधना चालू ठेवली अशा साधकांचं जास्त कौतुक वाटतं. तरुण मुलांची पाठी कोरी असते, मन लवचिक असतं. या उलट प्रौढ वयात टक्के टोंके खाल्लेले असतात, काही कल्पना दृढ झालेल्या असतात, मतं ठाम झालेली असतात. हे सर्व पुसून टाकून आपला इगो बाजूला सारवून सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे वागणं, साधना करणं या वयात कठीण जातं. तुम्ही इतकी वर्ष साधना करीत आहात, यापुढेही करीत राहाल असा मला विश्वास आहे. आपल्या प्रश्नाला स्वामी समर्पक आणि सुस्पष्ट उत्तर तर देतातच, त्याशिवाय समजावून सांगतात तेव्हा त्यामागची त्यांची कळकळ ही स्पष्टपणे जाणवते. 5-6 वर्षापूर्वी भोगाव साधना शिबिरात मला वैयक्तिक भेटीची संधी मिळाली. मी स्वामीजींना म्हणालो, स्वामीजी आमची साधनेत प्रगती व्हावी, आत्मज्ञानाच्या दिशेनं आमची पावलं पडावीत यासाठी आपण अपार कष्ट घेता. मला कधीकधी असं वाटतं की आपल्या कष्टांना माझ्याकडून पुरेसा प्रतिसाद दिला जात नाही आणि यामुळे मला अपराधी वाटत राहत. स्वामीजी थोडेसे गंभीर झाले, काही वेळ विचार करून म्हणाले, तुम्ही नोकरी निमित्तानं बरेच हिंडलात, बऱ्याच लोकांशी तुमचा संबंध आला असेल, आता मला सांगा की ज्या कामातून काहीही प्राप्त झालं नाही आणि तरीही ते काम करीतच राहिलात असं कधी घडलंय का? नाही ना. परमार्थातही तसंच आहे. तुम्ही सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना करता, वर्षानुवर्ष करता, तुम्हाला काही प्राप्त झाल्याशिवाय हे घडू शकत नाही. या गुरुस्तवनाच्या निमित्तानं सद्गुरूंबद्दल वाटणारी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. मोठ्या स्वामींचं प्रथम दर्शन, त्यानंतर त्यांचा अनुग्रह, याला 20 वर्षांहून जास्त काळ गेला. मोठ्या स्वामींनी शुद्ध परमार्थाचा मार्ग दाखवला आणि जातेवेळी स्वामीजी आपल्या हवाली केलं. तेव्हापासून आपल्या छायेत आणि आपल्या मार्गदर्शनाखाली हा आनंददायी प्रवास चालू आहे. आजपर्यंत आपण साधना करून घेतली आहे तशीच अंतिम श्वासापर्यंत अखंडित करून घ्यावी एवढीच आपल्या चरणी प्रार्थना.
आताच सद्भक्त राजाज्ञकाकांच्या या आठवणींमुळे आपण सर्वजण खूप तरल झालो आहोत. त्यांचे हे जे भाव आहेत सद्गुरूंविषयीचे ते आपल्या सर्वांच्याच हृदयाला स्पर्श करून गेले. खरंतर इतक्या भावविभोर अशा भावसुमनानंतर काही बोलणं हे अवघडच आहे. आपल्या परमपूज्य स्वामीजींबद्दल, सद्गुरूंबद्दल आपल्या सर्वांच्याच मनात कृतज्ञतेचे भाव दाटून आलेले आहेत. ते जसे आपल्याला सगुण रूपात लीलाचरित्र करताना दिसतात तसेच ते आपल्या आतमध्ये हृदय सिंहासनावर विराजमान झालेले आहेत. आपल्याला प्रत्येक वेळी जाग करत आहेत. त्यामुळेच तर आज आपण इतकी वर्षे नियमितपणे केंद्रात येतो आहोत, श्रवण करतो आहोत. त्यांच्यावर आपली असलेली निष्ठा, त्यांच्यावर आपले असलेले प्रेम म्हणजेच आपले हृदयस्थ सद्गुरू. आपली प्रत्येक गोष्ट ते पाहत आहेत, चांगल्या गोष्टीला हुंकार देत आहेत. या साधन पथावरून चालण्यासाठी तेच आपल्याला नवी उमेद देत आहेत. आपल्यासारख्या साधकांच्या जीवनाचं उन्नयन व्हावं यासाठी ही गुरुनावली अविश्रांत कष्ट घेते आहे. खरं तर त्यांनी जे आपल्याला आनंदाचं दान दिलं आहे ते आनंद सागरात डूब देऊन राहणं एवढंच आपल्याला करायचं आहे. यासाठी त्यांच्याच शब्दांचा आधार घेऊन सर्वांच्या वतीने स्वामीजी एवढंच मागणं मागते. सदा माझे मन राहो तुझे घरी, ऐसे काही करी गुरुराया. गुरुराया आता करी उपकार, करावा उद्धार बिनाचा या. संसारी या केली बहु आता पीती, झाले बहु कष्टी बहु काळ. हाकारी माधव तुझ आता, येवो दिनानाथा माय बापा, येवो दिनानाथा माय बापा. हरिओम. यानंतर आता सद्भक्त डॉक्टर अभिजित भागवत व सद्भक्त सौ मीनलताई भागवत परमपूजनीय स्वामीजींचं व परमपूजनीय सौभाग्यवती मधुराताईंचं औक्षण करतील. नंतर विलासदादा आरती म्हणतील आणि आपण सर्वजणही त्यात सहभागी होऊयात.
आरती माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्ति ने पाई भक्ति ने पाई थेवी तो माथ आर माधवनाथा आरती माधवनाथा कृपारु तो ज्ञान देवी पाजेसी अमृत ओवी जैसी जानी वागरी कानी वागरी अगान भक्ता आरती माधवनाथा आरती माधवनाथा मायेच बंध तोडीसी अक्षय सुख जोडीसी सोहम स्वरूप खून स्वरूप खून दाविसी आरता आरती माधवनाथा आरती माधवनाथा संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा हे अखंड चांद अखंड चांदने चकोर चित्ता आरती माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्ति ने पाई भक्ति ने पाई देवी तो मा आरती माधवनाथा आरती माधवनाथा ओ आरु आरती स्वामी मकरंद नाथा स्वामी मकरंद नाथा भावे नमुनि पद कमलावरी ठेवियला माथा भावे नमुनि पद कमलावरी ठेवियला माथा ज्ञान देवीचा पवित्र रंगी रंगुनी परमार्था रंगुनी परमार्था प्रपंच साधुनि भक्ति प्रेमे स्वानंद रमता ओ आरु आरती स्वामी मकरंद नाथा स्वामी मकरंद नाथा भावे नमुनि पद कमलावरी देवियला माथा सोहं हंसारूढ़ राहुनि शांत विषी आरता शांत विषी आरता नाथ पंथिसी खून राविषी उन्मनि सुख भक्ता ओ आरु आरती स्वामी मकरंद नाथा स्वामी मकरंद नाथा भावे नमुनि पद कमलावरी ठेवियला माथा भावधरुणिया चातक जैसा शरणय मेघा दासमने मी अनन्य कैसा धाव पाव वेगा ओ आरु आरती स्वामी मकरंद नाथा स्वामी मकरंद नाथा भावे नमुनि पद कमलावरी ठेवियला माथा भावे नमुनि पद कमलावरी ठेवियला माथा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।